आरामात बसा, तुमच्या पाठीचा कणा ताठ राहील असे बसा. आता अलगतच डोळे मिटून घ्या. ध्यान पूर्ण होईपर्यंत कृपया डोळे बंद ठेवा. तुमचे दोन्ही हात गुडघ्यांवर सरळ चिन्ह मुद्रेमध्ये ठेवा. चिन्ह मुद्रा म्हणजे अंगठ्याचे टोक तर्जनीला जोडून बाकी उर्वरित बोटे सरळ ताठ राहतील अशी ठेवा. दहा वेळा हळूवार दीर्घ श्वास घ्या. कृपया श्वास रोखू नका. निवांतपणे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा. आपल्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याचे निरीक्षण करा व त्याबद्दल जागरूक रहा. काही क्षण आपल्या अंतःकरणातील संवेदनांचा आस्वाद घ्या. जेव्हा तुम्ही आपल्या संवेदनांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत आहात तेव्हा तुम्हाला स्वतःला खूप आनंदी आणि आरामदायी वाटत आहे. तुम्ही स्वतःमध्ये अपूर्व शांती व स्थिरतेचा अनुभव करत आहात. इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हाला खूप धन्यता वाटत आहे. आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर एक शांत, सुंदर व रम्य असे स्थान बघत आहात. किती सुंदर व निर्मळ जागा आहे ही. तुम्हाला वाटत आहे की आपण इथे कायमस्वरूपी बसून निवांतपणे ध्यान करू शकतो. किती शांत आहे हे स्थान. अगदी आपल्या अंतःकरणातील विश्वाप्रमाणे तुम्ही पण अंतःकरणातून असेच शांत व सुंदर आहात. अशा या शांत सुंदर जागेवर बसून व त्या परमेश्वराच्या शुद्ध व दैवी शक्तीच्या अनुभूतीने ओतप्रोत होऊन तुम्ही ध्यान करीत आहात. आता सावकाशपणे आपल्या आई वडिलांची आठवण करा. त्यांना तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता ते तुमच्या समोर उभे आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते खूप आनंदी आहेत, हसत आहेत. ह्या अद्भुत जगात तुम्हाला त्यांनी आणल्याबद्दल कृतज्ञ होऊन अंतःकरणापासून त्यांचे आभार माना. आता तुम्ही तुमच्या समोर बघत आहात तुमचे शिक्षक, आचार्य, गुरु आणि ते सगळे प्रेममयी महापुरुष ज्यांनी तुम्हाला जीवनात मार्गदर्शन केले. जसे जसे ते तुमच्या मनात येत आहेत तसे तसे तुम्ही त्यांना सखोल हृदयातून कृतज्ञ होऊन अंतःकरणापासून धन्यवाद द्या. आता तुम्ही त्या देवाला, ईश्वराला बघत आहात ज्याची तुम्ही पूजा करता. जरी तो ईश्वर निराकार असेल तरी त्या ईश्वरीय शक्तीला आपल्या समोर साकार करा व अत्यंत कृतज्ञतेने मनापासून सखोल हृदयातून त्या चैतन्य शक्तीचे आभार माना व त्यांना धन्यवाद द्या. हे सर्व तुमच्या मनात प्रसन्नतेने, भावपूर्णतेने येत आहेत व जात आहेत. क्षणापुरते तुमच्या समोर थांबून तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते खूप शांत व आनंदी दिसत आहेत. जसे ते तुमच्या समोर येत आहेत तुम्ही त्यांच्याकडे कृतज्ञतेने बघा व तुमच्या सखोल हृदयातून अत्यंत प्रसन्नतेने त्यांना धन्यवाद द्या. जसे जसे हे सगळे तुमच्या समोर येत आहेत आणि जात आहेत तुम्हाला अधिकाधिक आनंद होत आहे. तुम्ही अतिशय समाधानी व प्रेमाने परिपूर्ण झाल्याचा अनुभव करत आहात. तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घ्या आणि त्यांना पण हवा तेवढा वेळ द्या. आपल्याला कसलीच घाई नाही. जसे जसे तुम्ही या अनुपम संवेदनांचा अनुभव करत आहात तसे तसे तुम्हाला अधिकाधिक पूर्णत्वाची अनुभूती होत आहे व समाधानाची जाणीव होत आहे. आता कृपया आपले लक्ष आपल्या मेरुदंडावर म्हणजेच पाठीच्या कण्यावर केंद्रित करा. आपल्या मेरुदंडाबद्दल जागरूक व्हा, त्यावर लक्ष केंद्रित करा. तो तुमच्या प्रभामय दैवी शरीराचा मध्यवर्ती अक्ष आहे. आता तुम्ही स्वतःला एका संपूर्ण वर्तुळात बघा, म्हणजेच 360 अंशाच्या कोनात बघा, ज्यामध्ये तुमचा कण किंवा मेरुदंड हा एक केंद्रीय अक्ष आहे. ही जागरूकता सतत असू द्या. जेव्हा तुम्ही 360 अंशाच्या कोनातील प्रभामय वर्तुळात असता, तेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्ण समजता, पूर्णत्वाची अनुभूती करता. या जागरूकतेत असतानाच शांतपणे, हळुवारपणे अशा सर्व गोष्टींचे व वस्तूंचे आभार व्यक्त करा, ज्यांनी या धरतीवर जगण्यासाठी तुम्हाला मदत केली. उदाहरणार्थ, जे अन्न आतापर्यंत तुम्ही ग्रहण केले, जे कपडे तुम्ही आतापर्यंत वापरले, ज्या ज्या घरांनी तुम्हाला आश्रय दिला, त्या सर्व प्रति आभार व्यक्त करा. जे पैसे तुमच्या हातामध्ये आले आणि गेले, ज्या ज्या वस्तू तुम्ही वापरल्या, त्या सगळ्या वस्तूंचे आभार व्यक्त करा. ज्या लोकांनी तुमची आतापर्यंत सेवा केली आणि पुढेही करत राहतील अशा सर्वांबद्दल कृतज्ञतेने आभार व्यक्त करा. जर तुम्हाला काही लोक अथवा वस्तू आठवत नसतील, तरीही त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करा. नेहमीच याची जाणीव असू द्या की ह्यांच्याशिवाय तुम्ही अपूर्ण आहात. ह्या पृथ्वी तलावर तुमचे जीवन ह्यांच्याशिवाय शक्य झाले नसते. आता अलगदपणे तुमचे लक्ष तुमच्या कपाळावर केंद्रित करा. सावकाशपणे तुमचे लक्ष दोन भुव्यांच्या मध्ये एकाग्र करा. कुठल्याच प्रकारची सक्ती करू नका. सरावाने हे सहज शक्य होईल. हळुवारपणे प्रयत्न करीत रहा. जे काही विचार मनात येत आहेत त्यांचे निरीक्षण करा. त्यांचा प्रतिकार करू नका. त्या विचारांमध्ये सहभागी न होता त्यांचे निरीक्षण करा. तुम्ही प्रत्येक गोष्टीचे फक्त साक्षी आहात. हे विचार तुमचे नाहीत. येणाऱ्या विचारांमध्ये सहभागी न होता त्या विचारांचे फक्त साक्षी होऊन बघा. आता अलगदपणे तुमचा उजवा हात उचला व आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत तुमच्या छातीच्या जवळ पुढे ठेवा. डावा हात तसाच चिन्ह मुद्रेमध्ये असू द्या. आता आपल्या श्वासनाच्या गतीकडे लक्ष द्या. अगदी सूक्ष्मपणे श्वासाचे निरीक्षण करा. प्रत्येक श्वासागणिक एक दिव्य शक्ती तुमच्या मध्ये प्रवेश करत आहे. तिचा अनुभव करा. ती शक्ती एखाद्या अखंड धारेप्रमाणे तुमच्या उजव्या तळहातामधून बाहेर पडत आहे. त्या दिव्य शक्तीचा अनुभव करा. प्रत्येक श्वासासोबत अधिकाधिक शक्ती आत प्रवेश करत आहे आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि कोशिका या शक्तीचे सुखद स्पंदन अनुभव करीत आहेत. या दिव्य शक्तीमुळे तुम्ही सुद्धा अधिकाधिक प्रभावित होत आहात. जेव्हा तुम्ही ह्या सुंदर प्रभावी दैवी शक्तीचा तुमच्या आत प्रवेश करत असताना व तसेच बाहेर निघत असतानाचा अनुभव करता तेव्हा सकारात्मकतेने सखोल हृदयातून मनातल्या मनात ही प्रतिज्ञा करा की माझ्या अंतर्बाह्य जगात सतत अगाध शांतता प्रस्थापित होऊ दे. माझ्या अंतर्बाह्य जगात प्रेम आणि परमोच्च आनंदाचा विकास होऊ दे. माझ्या मनात सर्वांप्रती प्रेम आहे आणि सर्वजण माझ्यावर प्रेम करतात. मी एक स्थिर स्वभावाची व्यक्ती असून माझ्या मनात भय किंवा घृणा यांना अजिबात स्थान नाही. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत संकट असो वा कठीण प्रसंग असो मी फक्त प्रेम आणि प्रेमच देत राहीन. माझे जग प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहे आणि माझे सर्वांवर नितांत प्रेम आहे. मला माहिती आहे की मी एक पवित्र आत्मा आहे आणि मला कुणीही शत्रू नाही. एक विशुद्ध आत्मा आणि त्या वैश्विक परमात्म्याचा एक अंश असल्यामुळे मी सर्वांना ह्या विश्वातील सर्व जीवांना निस्वार्थ प्रेम शांती आणि आनंदाचा आशीर्वाद देतो. जेव्हा ही सकारात्मक प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करता, तुम्ही त्या ईश्वराचा खरा स्वभाव व्यक्त करायला सुरुवात करता. तुम्ही अनुभव करता की त्या चैतन्य परमेश्वराच्या दैवी शुभ प्रकाशाचा वर्षाव तुमच्यावर होत असून तो प्रकाश तुमच्यामध्ये प्रवाहित होत आहे आणि त्या प्रकाशाने तुम्ही पूर्णपणे आच्छादून गेले आहात. आता पुन्हा एकदा आपल्या सगळ्या शिक्षक, गुरु व आचार्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. जसे जसे ते तुमच्या समोर येत आहेत, ते तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी काही क्षण तुमच्या समोर थांबत आहेत. अनुभव करा की तुमच्या तळहातातून निघणारी दैवी शक्ती तुमच्या शिक्षकांना, तुमच्या गुरूंना पूर्णपणे आच्छादून टाकत आहे. तुमच्या शिक्षकांना तुम्ही मनापासून, सखोल हृदयाने, अत्यंत प्रेमाने व कृतज्ञतेने आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला एक एक करून तुमच्या डोळ्यासमोर आणा. ते तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. तुमचे सगळे मित्र, बहीण भाऊ, जे जे तुम्हाला आठवतात ते सगळे नातेवाईक, तुमचे सहचारी, ते सगळे लोक जे तुम्हाला आवडतात आणि ते सगळे लोक जे तुम्हाला आवडत नाहीत, त्या सर्वांना एक एक करून तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्या सगळ्यांना अत्यंत प्रेमाने आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे आता तुम्ही तुमच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला एक एक करून तुमच्या डोळ्यासमोर आणा. ते तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत. तुमचे सगळे मित्र, बहीण भाऊ, जे जे तुम्हाला आठवतात ते सगळे नातेवाईक, तुमचे सहचारी, ते सगळे लोक जे तुम्हाला आवडतात आणि ते सगळे लोक जे तुम्हाला आवडत नाहीत, त्या सर्वांना एक एक करून तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि त्या सगळ्यांना आत्यंतिक प्रेमाने आशीर्वाद द्या. अनुभव करा की शाश्वत पवित्र शक्ती जी तुमच्या उजव्या हातातून वाहत आहे, ती तुमच्या डोळ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अत्याधिक आनंद आणि अगणित शांतीचा अनुभव देत आहे. तुमच्या निस्वार्थ प्रेमामुळे हे सर्व शक्य होत आहे. नेहमी हे लक्षात असू द्या की तुम्हाला कोणी शत्रू नाही. जे कोणी तुमच्या जीवनात आले ते सगळे तुम्हाला चांगला अथवा वाईट अनुभव देण्यासाठी आले. त्याबद्दल त्यांचे आभार माना आणि सगळ्यांना मनापासून आशीर्वाद देत राहा. सर्व ते शेवटी जेव्हा हे सर्व लोक तुमच्या समोर येऊन निघून जातात, तुम्ही मनोमन स्वतःकडे बघा, स्वतःचे निरीक्षण करा. तुम्ही सुद्धा खूप सुंदर व संतुष्ट दिसत आहात. तुम्ही या दैवी शुभ्र प्रकाशात उजळत आहात. तुम्ही पूर्णतः या दिव्यत्वाने ईश्वरीय शक्तीने न्हाऊन निघाले आहात. आनंदाने स्मित हास्य करीत आहात. किती आनंदी आणि शांत दिसत आहात. तुम्ही स्वतःवर पहिल्यापेक्षा अधिक प्रेम करू लागले आहात. तुम्ही स्वतःला निस्वार्थ प्रेमाचा आणि ते प्रेम निरंतर व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त करण्याचा आशीर्वाद द्या. तुम्ही कधीही कुणालाच तुमच्या शब्दाद्वारे, विचाराद्वारे किंवा कृतीद्वारे दुखावणार नाही. स्वतःला आशीर्वाद द्या की कुठल्याही नकारात्मक भावना, उदासीनता तुमच्या मनात कधीही येणार नाही. स्वतःला आशीर्वाद द्या की कुठल्याही नकारात्मक भावनांचा तुमच्या मनात संचय होणार नाही. मागील जीवनातील काही घटनांमुळे जरी काही नकारात्मक भावना अथवा नैराश्य तुमच्या मनात असले तरी, हे ध्यान केल्यामुळे त्या सगळ्या नकारात्मक भावना तुमच्या मनातून पूर्णपणे निघून गेल्या आहेत. यानंतर तुम्हाला कसलेच दडपण किंवा ताण जाणवणार नाही. तुम्हाला माहिती आहेच की तुम्ही एक शुद्ध चैतन्य आत्मा आहात आणि नेहमीच तुम्ही स्वतःला 360 अंशाच्या प्रभामय दैवी वलयात असल्याचा अनुभव कराल. नेहमीच तुम्ही स्वतःला या पवित्र प्रेमाचा अवतार समजाल. आज तुम्ही स्वतःला पूर्णतः शुद्ध केलेले आहे. तुम्ही पवित्र झाला आहात. अलगत तुमचा उजवा हात पूर्ववत स्थितीत चिन्ह मुद्रेत गुडघ्यावर ठेवा. येणाऱ्या 5 मिनिटात आपल्या नवस्वरूपाच्या चित्तशुद्धीचा व शांतीचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. पूर्णपणे आपल्या आत्म्यासोबत आत्मानंदात मग्न रहा. मनाला व बुद्धीला कुठेही भटकू देऊ नका. तुमच्या हृदय स्पंदनात, श्वासनात व संपूर्ण शरीरात होणाऱ्या शाश्वत प्रेमाचा व चैतन्यमय प्रकाशाचा अनुभव करा. फक्त शांती आणि आनंद, शांती आणि आनंद, शांती आणि आनंद. हळुवार एक शुद्ध ताजा श्वास आत घ्या व बाहेर सोडा आणि एक सुंदर स्मित हास्य करीत जेव्हा तुम्हाला पूर्णता वाटेल तेव्हा फक्त तेव्हाच सावकाश आपले डोळे उघडा.